93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत आणि माझ्या सोबत कोण आहे. गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग रुद्रा, सुमेधा पुजारी बोलते.
बोला सुमेधाजी, कसा काय कालचा दिवस एन्जॉय केला?
बढिया, काल खूप छान एन्जॉय केला. काल आरकेवर जाऊन मालेगाव स्टँड पासून खाली उतरून नंतर मग तिकडचं पूर बघितला, तिकडून निघाल्यानंतर तिच्या तिथपर्यंत जाऊन पूर बघितला. खूप छान वाटलं, असं वाटलं कुठे काय आहे म्हणजे त्याचा टांग पत्ता लागत नव्हता.
आणि एकूणच पंचवटी किंवा जुनं नाशिक परिसरात राहणाऱ्यांसाठी असं पूर पाहणं म्हणजे एक पर्वणी असते, नाही का?
हो बिलकुल. आणि ही तर खूप लवकर आली, ही पर्वणी तर फार लवकर, जुलै
महिन्याचं
सावन पाया पडायचे.
वा क्या बात आहे. आणि एकूणच काल व्हिक्टोरिया ब्रिज झालं किंवा गाडगे महाराज पूल झालं, सगळीकडे इतकी गर्दी होती लोकांची पूर पाहण्यासाठी. वा 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 वा, मजा मजा. आज सुद्धा ती गर्दी तशीच पाहायला मिळणार आहे, कारण बऱ्यापैकी नदीला पाणी अजूनही आहे. आणि हो, आता काळजी सुद्धा घ्यायची आहे, स्पेशली त्या लोकांनी जास्त काळजी घ्यायची आहे ज्यांची घरं नदी किनारी आहेत, ज्यांना माहिती आहे की आपल्या घरात बाबारे पाणी येतं, पुराच्या वेळेला आपल्याला फार विचित्र परिस्थितीला सामोरं जावं लागतं. हे ज्या लोकांना माहिती आहे त्यांनी जरा जास्त खातरदारी काळजी घ्या. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर थोडस वेळ चार ट्रॅक्स येत आहेत. एन्जॉय. बजाते रहो, बजाते रहो, बजाते रहो.